आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। किसान सन्मान निधी शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रती सरकारच्या वचनबद्धतेचं द्योतक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। विसाव्या हप्त्याचं वाटप। भारताला स्पेनकडून 16 एअरबस C-295 लष्करी वाहतूक विमानांचं हस्तांतरण। भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून आयुर्वेदिक आहाराची यादी जाहीर। आणि भारत इंग्लंड 5वी कसोटी रंगतदार अवस्थेत। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसी इथून किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता वितरित केला आणि देशभरातील 9,70,00,000 अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 20,500 कोटी रुपये थेट हस्तांतरित केले। पंतप्रधानांनी वाराणसीकरता 2,200 कोटी रुपयांच्या 52 विकास प्रकल्पांची देखील पायाभरणी आणि उद्घाटन केलं। सरकारनं शेतकऱ्यांसाठी लहान जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशानं नवीन पीएम धनधान्य योजना देखील सुरू केली असल्याचं सांगताना पंतप्रधान म्हणाले,
इस योजना पर 24,000 करोड रुपये किसानों के कल्याण के लिए, कृषि व्यवस्था के लिए, कृषि विकास के लिए 24,000 करोड रुपये खर्च किए जाए। देश के ऐसे जिले जो पिछली सरकारों की गलत नीतियों के कारण विकास की राह में पिछड़ गए, जहां किसानों की आमदनी भी कम है, अरे कोई पूछने वाला नहीं था, उन जिलों पर प्रधानमंत्री धन धान्य कृषि योजना का फोकस होगा।
जागतिक व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी स्वदेशीच्या मुद्द्यावर पुन्हा भर दिला। ते म्हणाले,
भारत के लोगों के कौशल्य से बनी है, भारत के लोगों के पसीने से बनी है, हमारे लिए वह स्वदेशी है, हमें वोकल फॉर लोकल मंत्र को अपनाना होगा। हम संकल्प लें कि हम मेक इन इंडिया प्रोडक्ट्स को ही बढ़ावा देंगे। हमारे घर में जो भी नया सामान आएगा वो स्वदेशी ही होगा।
निधी वितरणाच्या पुण्यातील कार्यक्रमात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते, तर बुलडाणा इथल्या कृषी विज्ञान केंद्र इथं घेण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव सहभागी झाले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधा मजबूत करत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे। आंध्र प्रदेशातील मंगलागिरी इथे राज्यातील 5,233 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीच्या 272 किलोमीटर लांबीच्या 29 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर गडकरी काल बोलत होते। गेल्या 11 वर्षात राष्ट्रीय महामार्गांची लांबी 120% वाढली आणि 2014 असलेले 4,000 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आता 8,700 किलोमीटर असल्याची माहिती गडकरी यांनी दिली। सुधारित रस्ते पायाभूत सुविधांमुळे दळणवळणाचा खर्च 16% वरून 10% कमी झाला असून डिसेंबर 2025 पर्यंत हा खर्च आणखी 9% कमी होण्याचा अंदाज आहे असं त्यांनी सांगितलं। भारताला स्पेनकडून काल 16 एअरबस C-295 लष्करी वाहतूक विमानं सोपवण्यात आली। स्पेनमधील सेव्हिल इथे भारतीय राजदूत दिनेश के पटनायक आणि भारतीय वायुदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा हस्तांतरण सोहळा पार पडला। गुजरातमधील वडोदरा इथल्या कारखान्यात ही विमानं जुळवली जातील। 21,935 कोटी रुपयांच्या या करारामुळे जुन्या ताफ्याची जागा ही विमानं घेतील। C-295 हे बहुउपयोगी वाहतूक विमान सामरिक मोहिमा, मालवाहतूक आणि वैद्यकीय बचाव कार्यांसाठी महत्वाचं आहे। केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आज भावनगर रेल्वे स्थानकावरून भावनगर अयोध्या साप्ताहिक रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत। रेवा पुणे दरम्यान आणि जबलपूर रायपूर दरम्यानच्या 2 रेल्वे गाड्यांचं उद्घाटनही दूरस्थ पद्धतीनं वैष्णव यांच्या हस्ते होणार आहे। या नवीन रेल्वे गाड्यांमुळे गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशसह विविध राज्यांना लाभ होणार आहे। भारतीय निवडणूक आयोगानं बीएलओ म्हणजेच मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचं वार्षिक मानधन दुप्पट करण्याचा तसंच बीएलओ म्हणजे पर्यवेक्षकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। ईआरओ अर्थात मतदार नोंदणी अधिकारी आणि एईआरओ म्हणजे सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांना प्रथमच मानधन देण्यात येणार आहे. अचूक आणि पारदर्शक मतदार यादी ही लोकशाहीचा भक्कम आधार आहे. त्यामुळे मतदार यादी तयार करण्यासाठी तसंच तिच्या पुनरावलोकनासाठी मेहनत घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्याकरता निवडणूक आयोगानं हे पाऊल उचललं आहे. या नव्या तरतुदीनुसार बीएलओचं मानधन 6,000 रुपयांवरून 12,000 तर मतदार यादी पुनरावलोकनासाठी बीएलओ प्रोत्साहन रक्कम 1,000वरून 2,000 करण्यात आली आहे. तसंच बीएलओ पर्यवेक्षकांना 12,000 ऐवजी 18,000 रुपये, एईआरओ यांना प्रथमच 25,000 तर ईआरओ यांनाही प्रथमच 30,000 रुपये मानधन देण्यात येईल. याशिवाय बिहारपासून सुरू झालेल्या या विशेष तीव्र पुनरावलोकन मोहिमेसाठी बीएलओंना 6,000 रुपयांचं विशेष प्रोत्साहन मानधन देण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट पीजी प्रवेश परीक्षा आज देशभरातील अनेक केंद्रांवर एकाच वेळी होत आहे. सकाळी 9 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत एकाच सत्रामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी सुमारे 2.5 लाख उमेदवारांनी नोंदणी केली आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरणानं आयुष मंत्रालयाशी सल्लामसलत करून आयुर्वेदिक आहाराची यादी जारी केली आहे. 2022 अन्न सुरक्षा आणि मानके आयुर्वेद आहार नियम लागू झाल्यानंतर उचललेलं हे महत्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे भारताच्या पुरातन काळापासून नावाजलेल्या अन्नपदार्थांच्या ज्ञानाला मुख्य प्रवाहात आणलं जाणार आहे. अधिकृत आयुर्वेदिक ग्रंथांमधील पाककृती घटक आणि प्रक्रियांवर आधारित अन्नपदार्थांना यामुळे मान्यता मिळून ग्राहक आणि व्यवसायांना आत्मविश्वास मिळणार आहे. आयुर्वेदिक आहार उत्पादने तयार करण्यासाठी व्यवसायांना विश्वसनीय संदर्भ सामग्री देखील याद्वारे प्रदान केली जाणार आहे. आयुष आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी लोकांना आरोग्याच्या दीर्घकालीन फायद्यासाठी दैनंदिन जीवनात आयुर्वेदिक आहाराचा समावेश करण्याचं आवाहन केलं आहे. आयुर्वेदिक आहार शरीराच्या पोषणाबरोबरच रोगप्रतिकारक शक्ती, पचन आणि एकूणच आरोग्यासाठी उपयुक्त आहे. या उपक्रमामुळे अन्न उद्योगांमधील नियामक स्पष्टता वाढून चांगल्या आरोग्यासाठी आयुर्वेद आधारित पोषणाचा मोठ्या प्रमाणात स्वीकार केला जाणार आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला दिलेल्या संविधानानं सर्वांना समान संधी देणारी व्यवस्था देशात तयार केली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी सोहळ्यात ते काल बोलत होते. या कार्यक्रमाला सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई देखील उपस्थित होते. डॉ आंबेडकर यांनी दिलेला सामाजिक आणि आर्थिक न्यायाचा संदेश आचरणात आणण्याची गरज असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सांगितलं. भारत आणि इंग्लंड अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतील ओव्हल इथला 5वा आणि अंतिम सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला आहे. आकाशदीपनंतर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या अर्धशतकाच्या आणि यशस्वी जयस्वालच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतानं दुसऱ्या डावात 396 धावा केल्या. विजयासाठी 374 धावांचं उद्दिष्ट गाठताना तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडच्या 1 बाद 50 धावा झाल्या. सामन्याचे 2 दिवस अद्याप बाकी आहेत. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सिक्कीम आणि उपहिमालयीन पश्चिम बंगालमध्ये तीव्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, केरळ, माहे, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल आणि उत्तराखंडमध्ये दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, झारखंड, लक्षद्वीप, रायलसीमा आणि पश्चिम उत्तर प्रदेश या ईशान्य भारतातील काही भागातही अशीच परिस्थिती अपेक्षित आहे. नवी दिल्ली एनसीआरमध्ये आज दिवसभर आकाश ढगाळ राहून विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. किसान सन्मान निधी शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रती सरकारच्या वचनबद्धतेचं द्योतक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 20व्या हप्त्याचं वाटप. भारताला स्पेनकडून 16 एअरबस C-295 लष्करी वाहतूक विमानांचं हस्तांतरण. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून आयुर्वेदिक आहाराची यादी जाहीर आणि भारत इंग्लंड 5वी कसोटी रंगतदार अवस्थेत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.